चीनीमंडी.com पॉडकास्ट।
घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला। सलग चौथ्या महिन्यात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत। त्यानुसार नवी दिल्लीत 13.5 तर मुंबईत 14 रुपयांनी सिलेंडरचे दर वाढवण्यात आले आहेत। 1 डिसेंबरपासून नवे दर लागू झाले आहेत। परिणामी मुंबईत विना अनुदानित सिलेंडर 665 रुपयांवर तर नवी दिल्लीत 695 रुपयांना हा सिलेंडर मिळेल, अशी माहिती इंडियन ऑइलतर्फे देण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दरांचा आढावा घेऊन सरकारी इंधन कंपन्यांतर्फे सिलेंडरचे दर निश्चित करण्यात येतात। महिन्याच्या 1 तारखेलाच या सिलेंडरची सुधारित किंमत जाहीर करण्यात येते। डॉलर आणि रुपया यातील विनिमय दराचाही या किमतीवर परिणाम होतो। दरम्यान मागील 4 महिन्यात घरगुती वापराच्या सिलेंडरची किंमत वाढत आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हा सिलेंडर 15 रुपयांनी महाग झाला होता, तर नोव्हेंबरमध्ये या सिलेंडरमध्ये 76 रुपयांनी वाढ करण्यात आली होती। देशभरात दररोज तब्बल 30 लाख घरांना इंडियन ऑइलतर्फे सिलेंडरचं वितरण करण्यात येतं। सध्या चालू सुधारित दरांनुसार देशात पाटणामध्ये 793.5 रुपये किमतींना सिलेंडर मिळत आहे। त्यापाठोपाठ हैदराबादमध्ये 748 रुपयांना तर लखनौमध्ये 730 रुपये तसंच कोलकाता भुवनेश्वरमध्ये प्रत्येकी 725.5 रुपये किमतीला गॅस सिलेंडर मिळत आहे।